पेत्राचे पहिले पत्र अध्याय एक. येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र याचकडून पंत गलतिया, कपदुकिया, आशिया व बितुनिया या प्रांतात उपरी म्हणून पांगलेल्या देवाच्या लोकास पत्र. देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या पवित्रकरणाद्वारे येशूच्या आज्ञेत राहण्यासाठी त्याचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्हास कृपा व शांती विपुल मिळोत. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता धन्यवादित असो. त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतातून उठवून आपल्याला एक जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे आणि त्याद्वारे मिळणाऱ्या अविनाशी निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे आणि शेवटच्या काळात प्रगट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे राखलेले आहात. आणि ह्या कारणास्तव आताच्या काळात निरनिराळ्या प्रकारच्या परीक्षामुळे तुम्हास थोडा वेळ भाग पाडल्यास तुम्ही दुःख शोषित असताही आनंदित होता. म्हणजे नाशिवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी. तुम्ही त्यास बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही अवर्णीय गौरवी आनंदाने उल्लासित होता. कारण तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवत आहात. तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेविषयी ज्या संदेष्ट्याने संदेश सांगितले ते या तारणाविषयी विचार व शोध करीत होते. त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखाविषयी व त्यानंतरच्या त्याच्या जिवंत उठण्याच्या गौरवी गोष्टीविषयी पूर्वीच सांगितले होते तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला याचा ते विचार करीत होते. त्यांना प्रगट झाले होते की स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्हा शुभवर्तमान सांगणाऱ्याने आता ज्या गोष्टी तुम्हा सांगितल्या त्यामध्ये ते स्वतःची नाही पण तुमची सेवा करीत होते त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे. म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध राहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले होऊन तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनाप्रमाणे स्वतःला वळण लावू नका. परंतु तुम्हास ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा. कारण असे जे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आणि पक्षपात न करता जो प्रत्येक मनुष्याच्या कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे. कारण तुम्हास माहीत आहे की तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदी सोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे तुमची सुटका केली गेली नाही. निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहात. खरोखर जगाच्या स्थापने अगोदर तो पूर्वीपासून नेमलेला होता पण या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रगट झाला आणि त्याच्याद्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला. कारण देवावर तुमचा विश्वास व तुमची आशा असावी म्हणून त्यास मृतातून उठवून गौरव दिला. तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे सत्याचे आज्ञापालन करून निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे तर तुम्ही आस्थेने एकमेकावर मनापासून प्रीती करा. कारण तुम्ही नाशिवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून म्हणजे देवाच्या जिवंत टिकणाऱ्या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म पावलेले आहात. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे सर्व मानवजाती गवतासारखे आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते परंतु परमेश्वराचे वचन सर्व काळ टिकते सांगण्यात आले ते हे तेच आहे. तुम्हास त्याच वचनाचे शुभवर्तमान तुम्हास सांगण्यात आले तेच आहे.